आस्था गिल और बादशाह पाजी इन दोनों की आवाज में ये बहुत ही खूबसूरत वाला गाना आप लोगों ने सुना सारा के साथ सिर्फ सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर शो शुरू हुआ है। सारा तर सकाळी सातला झाली आहे पण आता ऍक्च्युली आपल्या महानगरपालिकेची भव्य इमारत जी आहे त्या इमारतीचं एक गेट कायमच बंद असतं, म्हणजे सुरुवातीचे फक्त 2 महिने ते गेट सुरू होतं आणि त्यानंतर मागची 7 वर्ष हे गेट फक्त आणि फक्त बंदच आहे। तर यामागे नेमकं काय रिझन आहे हेच मी विचारलं आपल्या शहरातल्या आयुक्तांना म्हणजेच लहुराज माळी सरांना। तर सर काय म्हणाले जरा जाणून घेऊयात। सर, सुरुवातीचे 2 महिने सोडले तर मागच्या 7 वर्षांपासून आपल्या महानगरपालिकेचं BSNLच्या साईडचं गेट बंद आहे, तर यामागे नेमकं रिझन काय?
त्याच्या मागे म्हणजे त्याच्या बाजूलाच एक गेट आहे ज्याच्यातून 4-व्हीलर्स 2-व्हीलर्स किंवा 5-4 असतील सगळ्यांसाठी तिथून जायची व्यवस्था आहे।
ओके।
आणि आपल्याकडे सिक्युरिटी स्टाफ जो आहे तो त्या गेटला उभा असतो।
ओके।
आणि त्याच्या बाजूला अगदी म्हणजे दोन्ही गेटच्या मध्ये हार्डली 10-20 फुटाचा अंतर असेल, त्याच्यामुळे ते गेट बंद ठेवलेलं आहे जेणेकरून कोण जातं येतं याचं रजिस्टरवर नोंद करणे वगैरे त्या सिक्युरिटीच्या स्टाफला सोपं जाईल। आणि रस्ता एकच आहे, एकाच रस्त्यावर 2 गेट आहेत, एक बंद आहे एक चालू आहे।
भाई इसके अलावा भी मेरी और सर जी की और बात हुई है, वो क्या हुई है ये भी मैं आपको सुनाऊंगी लेकिन थोड़ी देर के बाद। पर त्याच्या आधी ऐकायचं येणार सुपर ट्रॅक फक्त सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर, बजाते रहो।